पाठ्यपुस्तक, पाठ एक, चित्रपट। 3. कॉफी हाउस। एक नवाकोरा चित्रपट पाहिल्यानंतर प्रथेप्रमाणे कॉफी हाऊसमध्ये झालेली एक चर्चा।
किती दिवसांनी बरी म्हणता येईल अशी फिल्म पाहिली, नाही? मुख्य नट्यांनी थोडा अभिनय केला असता तर आणखी मजा आली असती।
हो यार, पण तरीही मला आवडली फिल्म। म्हणजे फार भारी होती असं नाही, पण डोक्याला ताप नाही झाला। काय निधी?
बस फक्त
कारण मला फिल्म कळली नाही। आपण विनोदी म्हणून बघायला गेलो होतो, तर ती खरंच विनोदी होती का? की दिग्दर्शकाला जे करायचं होतं ते न जमल्यामुळे ती चुकून विनोदी झाली? मला तर एकदाही हसू आलं नाही।
हिचा ना जरा प्रॉब्लेमच आहे। सगळ्यांनी चांगलं म्हटलं की हिचं नाक वाकडं झालंच।
मी सांगितलं होतं माझं मत विचारायला।
ए कूल कूल, भांडू नका। निधी मला सांग, मी ऐकेन, काय खटकलं तुला?
पहिली गोष्ट म्हणजे कथा। मला ना या तरुण सिनेमाचा कंटाळा आलाय। म्हणजे चार मुलं घ्यायची, त्यांचे आईबाप मूर्ख किंवा घटस्फोटीत किंवा जुनाट किंवा हुकुमशहा दाखवायचे, मग ही बाळं त्यांच्या विरोधात बंड करणार, जमतील तेवढे वाह्यात उद्योग करणार, पुरेशी माती खाऊन झाली की कुटुंबच महान असं म्हणत शेवटी त्याच आईबापांच्या कुशीत शिरणार। आजच्या फिल्ममध्ये मुलांऐवजी चार मुली होत्या एवढाच फरक, बाकी फॉर्म्युला तोच।
माझा निधीला पाठिंबा आहे। काय ते संवाद किती पोरकट! आणि तुम्ही सुद्धा कुठल्याही फिल्ममध्ये दिलेल्या शिव्या ऐकून खिदळता कसले रे? एवढ्या कसल्या गुदगुल्या होतात तुम्हाला? मोठे व्हा की आता।
मला तर निम्मे संवाद ऐकूच आले नाहीत। एकाच वेळी किती वचा वचा बोलत होते सगळे।
सुरुवातीला दिसलेली शेजाऱ्यांची पात्र आणि कॅफेतले वेटर वगैरे नंतर गायबच झाले। गाणीही खास नव्हती।
गाणी होती? मला आठवतच नाहीये।
आणि ती लग्न आणि लाखो रुपयांचे कुरूप कपडे आणि शेवटी ते भाऊ होण्याचं नाटक, खोटारडेपणा सगळा।
प्रेक्षक मूर्ख आहेत असं यांना वाटतं का की आपण खरंच तसे आहोत?